93.5 रेड एफएम वर 10:04 झालेत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये कालच्या पराजयाबद्दल बोलत असताना खऱ्या अर्थानं खेळाडू वृत्ती दाखवून ओके पुढच्या मॅचेस आपण जिंकू आणि संघावरती विश्वास ठेवू याच छानशा धोरणानंतर एक महत्वपूर्ण प्रकार जो कालच्या मॅचमुळे पाहायला मिळाला. अक्षरशः 2,000 रुपये किमतीची तिकीटं 6,000-7,000 रुपयांना विकली गेली आणि या गोष्टी मागे सगळ्यात महत्वाची भूमिका निभावली ती म्हणजे सोशल नेटवर्किंग ऍप्लिकेशन्सनं. या सोशल नेटवर्किंग ऍप्लिकेशन्सवर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये हे मेसेजेस फॉरवर्ड करण्यात आले होते की बाबांनो माझ्याकडे मॅचचे तिकीट्स आहेत, कोणाला पाहिजे असेल तर सांगा वगैरे वगैरे. यु नो काही ऑफिशियल वेबसाईट्स आहेत जिकडे तुम्हाला ऍक्च्युअल रेट काय आहे ह्या तिकिटांचा ते कळू शकतं. आणि येस इंडियाची मॅच आहे म्हणून थोडे पैसे मी जास्त देईल, थोडे पैसे जास्त देणं आपल्या लोकांमध्ये हे सगळं ठीक चालू शकतं, पण या गोष्टीचा जर काळा बाजार होत असेल, जर या गोष्टीसाठी तुम्हाला 2,000-7,000 रुपये मोजावे लागत असतील तर कुठेतरी फुल स्टॉप लावणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. नाही मी चुकीच्या मार्गाने तिकीट घेणार नाही हे आपण सुद्धा ठरवणं गरजेचं आहे. डेफिनेटली आपल्या नाशिकमध्ये सुद्धा अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना स्वतः नाही यार वर्ल्ड कप देखने का मजा स्टेडियम मे आता आहे या विचारानं ती मंडळी प्रेरित असतात. त्यामुळे व्हेरी गुड, पाहायलाच पाहिजे स्टेडियममध्ये जाऊन. तुमची इच्छा असेल जा बघा, पण अतिरेक करू नका, पैसे जास्तीत जास्त मोजू नका. आणि जर कोणी असं करत असेल, कमी पैशांमध्ये मिळणारं तिकीट जास्त पैशांमध्ये देत असेल, तर जरा त्याची खबरबात ही योग्य व्यक्तीपर्यंत तुमच्या जवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये देणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे की योग्य जबाबदार नागरिक म्हणून. काय 4 ट्रॅक्स प्ले करतोय थोडाच वेळात एक महत्वपूर्ण आणखीन इम्पॉर्टंट असा विषय इकडे आपण मॉर्निंग नंबर 1 मध्ये बोलणार आहोत. स्टे ट्यून्ड, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते राहो.